योहानाचे शुभवर्तमान याचा 16 अध्याय. तुम्ही अडखळले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. ते तुम्हाला सभास्थानाच्या बाहेर घालवतील. इतकेच काय, पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहोत असे वाटेल. अशी वेळ येत आहे. त्यांनी पित्याला आणि मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील. मी तुम्हाला या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की ती घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या याची आठवण व्हावी. या गोष्टी मी तुम्हास प्रारंभापासून सांगितल्या नाहीत, कारण मी तुमच्या बरोबर होतो, पण ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी आता जातो. आणि आपण कोठे जाता असे तुमच्यापैकी कोणी मला विचारित नाही, पण मी या गोष्टी तुमच्याशी बोलल्यामुळे तुमचे अंतकरण दुखाने भरले आहे. तरीही मी तुम्हास खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या फायद्याचे आहे, कारण मी गेलो नाही तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर मी त्यास तुमच्याकडे पाठवेन, आणि तो आल्यावर तो जगाची पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायाविषयी खात्री करीन. पापाविषयी, कारण ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. नीतिमत्वाविषयी, कारण मी माझ्या पित्याकडे जातो आणि पुढे तुम्हास मी दिसणार नाही. आणि न्यायाविषयी, कारण ह्या जगाच्या शासकाचा न्याय झाला आहे. मला तुम्हास अजून पुष्कळ गोष्टी सांगाव्याच्या आहेत, पण तुम्ही आत्ताच त्या सहन करू शकणार नाहीत. पण तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यास नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे ऐकेल तेच सांगेल, आणि ऐकणाऱ्या आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास कळतील. तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहेत त्यातून घेऊन ते तो तुम्हास कळवीन. जे काही स्वर्गीय पित्याचे आहे ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हास कळवील. थोड्या वेळाने मी तुम्हास दिसणार नाही, आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. तेव्हा त्याच्या शिष्यापैकी काही एकमेकास म्हणाले, हा आम्हास थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही, आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. शिवाय कारण मी पित्याकडे जातो असे जे म्हणतो याचा अर्थ काय? ते म्हणत होते, हा थोड्या वेळाने असे जे म्हणतो याचा अर्थ काय? हा काय बोलतो हे आम्हास समजत नाही, आपणाला विचारावे असे त्यांना म्हणत आहे. हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, मी म्हणले की थोड्या वेळाने तुम्हास मी दिसणार नाही, आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. याविषयी एकमेकांना विचारित आहात काय? मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही रडाल आणि शोक कराल, तरी जग आनंद करेल. तुम्हास दुःख होईल, पण तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते. पण बालक जन्मल्यावर जगात एक मनुष्य जन्मल्याचा जो आनंद होतो, त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. आणि म्हणून आता तुम्हास दुःख झाले आहे, तरी मी तुम्हास पुन्हा भेटेन, आणि तुमचे अंतकरण आनंदित होईल, आणि तुमच्यापासून तुमचा आनंद कोणीही हिरवून घेणार नाही. आणि त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हास माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. ह्या गोष्टी मी तुमच्याशी दाखल्यात बोललो आहे, पण जेव्हा मी तुमच्याशी दाखल्यात बोलणार नाही, पण मी तुम्हास उघडपणे पित्याविषयी सांगेल, अशी वेळ येत आहे. त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल, आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन. असे मी तुम्हास म्हणत नाही, कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे, आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे. मी पित्यापासून निघून जगात आलो आहे, पुन्हा जग सोडून पित्याकडे जातो. त्याचे शिष्य त्यास म्हणाले, पहा, आता आपण उघडपणे बोलत आहात, दाखला सांगत नाही. आता आम्हास कळले आहे की आपल्याला सर्व काही कळते, आणि कोणी आपल्याला विचारावे याची आपणास गरज नाही. यावरून आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही आता विश्वास ठेवता काय? पहा, अशी वेळ येत आहे किंबहुना आलीच आहे की तुमची दानादान होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल. पण मी एकटा नाही, कारण पिता माझ्या बरोबर आहे. माझ्या ठाई तुम्हास शांती मिळावी म्हणून मी या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हास क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाच्या शक्तीला जिंकले आहे.